வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய ஜய ஜய. ஹரி பாட கீர்த்தி முகே ஜரி காய பவித்ரச்சி ஹோய தேஹ த்யாசா. தபாச்சே சாமர்த்ய தபின்னலா அமுப சிரஞ்சீவ கல்ப வைகுண்டி நாந்தே மாத்ரு பித்ரு ப்ராதா சகோத்ர அபார சதுர்புஜ நர ஹோவுனடேலே ஜ்ஞான கூட கம்ய ஜ்ஞான தேவா லாதலே நிவத்தினே திலே மாஜா ஹதி. அப்பன் முகானி நாம் உச்சாரணையாச்சி ஜீ ஜானேஸ்வர மஹாராஜாங்க பத்த சங்கிலி ஆஹ் நாம் கேச்சி கலா பிரக்ரியா தச்சா சம்பந்தி பாத்தோ ஆஹோத். அப்பன் ஆத்தாபர்யந்த அசு பாஹில கி நாம் கேத் அஸ்தானா புண்ணியாச்சி கணனா கோண் கரேல். அமுப புண்ணியாச்சா ராசி நாம் கேத் அஸ்தானா சகஜ ஜமா ஹோத் ராஹதாத். புண்ணியாச்சி கணனா கோண் கரீ. தசச் சம்சாராச்சா த்யாக் ந கர்தா சம்சாராத் அசுனச் வாச்சேனி கேவல் நாம் கேத்ல்யாமுழ பகவத் பிராப்தி ஹோதே. நாம் கேணேச்சி பத்த ஜானேஸ்வர மஹாராஜ் அசு சாங்கத்த கி வாச்சேனி ராமகிருஷ்ண நாம் கேத் அஸ்தானா பாவ மாத்திர அசா ஠ேவாவா கி ஜீவ அணி சிவ ஜீவ அணி ஆத்மா ஹே ஏகச் ஆஹேத். அஷா பிரகாரச்சு நாம் பகவான் சிவான்னி தேகில் கேத்லேலா ஆஹே அசா தாக்கலா ஜானேஸ்வர மஹாராஜான்னி திலா. தசச் அஷா பிரகாரச்சா நாமாச்சா பிரல்ஹாதாலா உத்தவாலா லாப ஜாலேலா ஆஹே அசா புராணாந்தரிச்சா தேகில் தாக்கலா ஜானேஸ்வர மஹாராஜ் தேதாத். புட தே அசு மண்டாத் கி அஷா பிரகாரே நாம் கேண சுலப ஆஹே. நாம் கேத் அஸ்தானா ஜீவ் ஹா சிவஸ்வரூப் ஆஹே அஷா பாவனேனி நாம் கேண ஹே சுலப ஆஹே அசு ஜானேஸ்வர மஹாராஜ் மண்டாத். மாத்ர நாமாச்சு மர்ம ஜாண்ணாரே நாம் கேத் அஸ்தானா ஜீவ் ஹா சிவஸ்வரூப் ஆஹே அஷா பிரகாரச்சு நாமாச்சு வர்ம கேவுன் நாம் கேணாரே ஜாண்ணாரே அசு ஃபார் துர்லப அஸ்தாத். நாமாச்சா உச்சாரணானி பாப ராசிஞ்சா நாஷ் ஹோதோ அசு புட ஜானேஸ்வர மஹாராஜாங்க சங்கிலா ஆஹே. அப்பல்யா டிகாணி அஸ்னாரா தேஹ பாவ ஸ்வார்த்த பாவ நாஹிசா ஹோத் அஸ்ல்யாமுழ பாப்பாச்சி பிரேரணா நாஹிஷி ஹோதே. ஸ்வார்த்த ஆணி தேஹ புத்தி ஹி பாப்பாச்சி பிரேரணா அஸ்ல்யாமுழ பாப்பாச்சி பிரேரணா நாஹிஷி ஹோதே. தசச் ஆத்மபாவாஷி தாதாத்மிய ஜால்யாமுழ பாவனேச்சா அங்கானி கேலேலி ஜி கர்ம ஆஹேத் பாப கர்ம ஆஹேத் குகர்ம ஆஹேத் த்யா கர்மாபாசூன் சுட்டுன் ஜாதோ பாப ராசிஞ்சா நாஷ் ஹோதோ. ஜா பிரமாணே திருண அக்னிச்சா சாநித்யாமதே அக்னிரூப் ஹூன் ஜாத தச நாம் கேணாரா நாமாச்சா சாநித்யாமுழ ஹரிரூப் ஹூன் ஜாத நாமானி சமரசதா பிராப்த ஹோதே. எக்கா நாமாச்சா உச்சார கேல்யானந்தர் अनंत राशी तप नाहीशी होतात, त्यामुळे एक नाम आणि अनंत राशी तप या दोन गोष्टी समान आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं असल्यामुळं वारंवार उच्चार करणारा जो आहे त्याच्याबाबत पापाची पूर्ण निवृत्ती होते. पापाचे कळप पळती पुढे पाप नाहीस होऊन जात. आणि हरी 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 अशा प्रकारे उच्चार करत असताना आपल्या शिवस्वरूपाची जाणीव झाल्यामुळं मोक्ष प्राप्ती होते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मुखाने नाम घेण्याची जी पद्धत आहे त्या नामामुळं केवढा लाभ होतो हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता जो आपण अभंग घेतलाय त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जो नाम उच्चारण करतो त्याचा देह पवित्र होऊन जातो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, त्याचा सगळा देह पवित्र होऊन जातो, पावन होऊन जातो. देह वस्तुतः पवित्र नाही. विनोबा असं म्हणतात की ज्याच्या ठिकाणी मलमूत्राच्या मोऱ्या अहोरात्र वाहत आहेत सहजच घाण निर्माण करणं हे ज्याचं काम राहतं, त्वचेतून घाम येतो, मलमूत्र, तोंडात घाण, नाकात घाण, कानात घाण, अशा प्रकारचा जो देह आहे वस्तुतः मलिन, आणि अशा मलिनतेच्या बरोबरीने मन विकारवान असतं. मनामध्ये नाना प्रकारचे विकार असतात, बुद्धीमध्ये अशुद्धता असते. अशा सगळ्या गोष्टीमुळे देह एकूण अपवित्र असा होऊन जातो. विशेष करून जे विचार आहेत त्या विचारांनी तर देह खूप अपवित्र होतो. वरकरणी देह एक वेळ शुद्ध राखता येईल, पण विचारांनी जी अपवित्रता निर्माण होते त्याला तोड नाही. कोणत्या कोणत्या प्रकारचे विकार, कोणत्या कोणत्या प्रकारचे विषय आणि त्या त्या प्रकारे मन दिवसेंदिवस कलुषित होऊन जाणं, अनेक प्रकारच्या स्वार्थ भावना, अनेक प्रकारच्या ईषणा, या सगळ्या गोष्टींनी मन विचार अतिशय अपवित्र असे होऊन जाण्याची शक्यता असते. आणि त्याचाही प्रभाव विशेष करून देहावर विलक्षण पडतो. मन जर अपवित्र असेल तर इंद्रियांना देखील तशाच प्रकारच्या आज्ञा तो देईल, तशाच प्रकारच्या कर्मामध्ये तो रत राहील. असं असल्यामुळं देह अपवित्र होऊन जाण्याचं तंत्र अव्याहत चालू राहतं. आणि याला पवित्रतेकडे आणण्यासाठी उपाय म्हणून ज्ञानेश्वर महाराज नाम सांगताहेत. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, त्याचा देह देखील पवित्र होऊन जातो. याचं कारण देहाच्या अंतर्गत वसणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावना पवित्र होतात. मन पवित्र होतं, मन निर्विकार होतं, मन विचाररहित देखील नामानी होतं, मन नामानी आनंदरूप होतं, मन प्रेमानी भरून जातं. चित्तामध्ये विषयाच्या चिंतनाच्या ऐवजी जर परमात्म्याचं चिंतन निर्माण झालं, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा, आत्माच मी आहे असा जीवाचा भाव जर झाला तर त्याचा भावनेवर परिणाम होतो, चित्तावर परिणाम होतो, बुद्धीवर परिणाम होतो, संकल्पांवर परिणाम होतो. आणि असा परिणाम जर झाला तर त्याचा देह देखील पवित्र होऊन जातो. आपण पाहतो संतांचे देह किती पवित्र, मला आठवतं की दुकानाच्या काउंटरच्या तिथं आपण आत जिथं जायचो तिथंच जर जागा मिळाली बसायला, आतलं सगळं भरलेलं असताना त्यामुळं स्वामीजींच्या यायच्या जायच्या रस्त्यावर आपण बसलेले असायचो. खुर्चीकडून ते दुकानाच्या काउंटरकडे जाताना बरोबर मध्येच आपण बसलेले असायचो. जाताना त्यांच्या सदऱ्याची एक स्पर्श झुळूक केवळ अशी स्पर्श करून जायची तर किती पवित्र वाटायचं. त्यांच्या देहावरून आलेला एक किंचितसा स्पर्श देखील खूप पावित्र्य देऊन जायचा. आपण ध्यानाला बसलेले असू, डोळे मिटून बसलेले असू, अथवा नुसते बसलेले असू, तिथून त्यांचा नुसता स्पर्श सदऱ्याचा आणि धोतराचा किंचित स्पर्श असा जाणवायचा तरी देखील पवित्र पवित्र असं वाटायचं. आपण रामकृष्णांची वर्णनं वाचतो. परवा कसं गुरुवारच्या सत्संगामध्ये रामकृष्ण म्हणाले की साधू सावधान एक शिष्य होता, त्याच्याशी ते बोलत होते. आपल्या सगळ्यांचा भाव असा होतो की आपल्या कानावर अतिशय पवित्र अशा व्यक्तीचा उच्चार पडलेला आहे. वाणी देखील पवित्र होते, दृष्टी देखील पवित्र होते, देह पवित्र होतो म्हणजे सगळा देह पवित्र होतो, त्याचा स्पर्श पवित्र असतो, त्याचं पाहणं पवित्र असतं. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रत्येक शब्द जणू अमृतातून बुचकळून बाहेर आलेला आहे असा गोड गोड असा वाटायला लागतो. एवढंच नाही तर त्या पवित्रतेच्या स्पर्शानी आपल्याला देखील क्षणभर पवित्रता लाभून जाते. त्यांचा तर देह पवित्रच पवित्र असतोच. एकदा महाराजांनी सांगितलं गोंदोलेकर महाराजांनी की बघ माझ्या पोटरीला कान लाव, तिथं तुला श्रीराम जयराम जय जयराम ऐकू येईल. नाम इतकं मुरलेलं की पेशीन पेशी नाम घेते आहे असा दृढ विश्वास. खरोखरच त्या व्यक्तीने महाराजांच्या पोटरीला कान लावला तर श्रीराम जयराम जय जयराम असं नाम ऐकू येत होतं. किती पवित्र असेल देह. त्यांचा देह जो पवित्र असतो त्याची पवित्रता अवतीभोवतीच्या आसमंतात देखील पसरते. असं म्हणत असत की पूर्वी ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये जिथं साधना चालत असत, जिथं उपदेश केला जात असे, जिथं ब्रह्मवाक्याचं चिंतन घडत असे, जिथं आचार विचार सांभाळला जात असे, त्या आश्रमाच्या परिसरात आल्यानंतर त्याच्या विलक्षण प्रभावामुळं वाघ देखील हरणावर झेप टाकत नसे, त्याच्या देखील वृत्ती बदलून जात असत अशा गोष्टी आपण ऐकतो. अतिशय पुण्यवान असा देह होऊन जातो. त्या देहाचं वैशिष्ट्य असं की त्या देहाकडून निरपेक्ष प्रेमच सतत मिळत राहतं. त्या देहाच्या संगतीमध्ये विचार अतिशय उन्नत होतात, वृत्ती अतिशय शांत होऊन जातात, अंतःकरणातली जी द्वंद्व असतात ती सगळी द्वंद्व नाहीशी होऊन जातात. त्यांचा देह एकूणच पवित्र होऊन जातो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी जाय पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आणि नामाच्या उच्चारणामुळं खरंच अनंत राशी तप निर्माण, पुण्य निर्माण होतं, तप निर्माण होतं. आणि त्या तपाचं सामर्थ्य इतकं मोठं होऊन जातं की तो मी चिरंजीव आहे, माझ्या मला मृत्यू नाही या भावनेमध्ये येऊन पोचतो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं आचार्य म्हणतात, तशा प्रकारे चिदानंद स्वरूप शिवस्वरूप मी आहे, मला मृत्यू नाही, मला जन्म नाही, अशा भावनेमध्ये तो येतो. पूर्ण देहभाव विवर्जित असा तो होतो. आणि जो देहभाव विवर्जित होतो त्याचा देह अति पुण्यवान होतो. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. आणि त्याच्या अवतीभोवतीची सगळी मंडळी देखील परमात्माच आहेत अशा श्रेणीला जाऊन पोचतात. त्याचा तर देह पवित्र होतोच, पण त्याच्या सान्निध्यात असलेल्या सर्वांचा देह पवित्र होतो. पुढच्या एका अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काळ वेळ नाम उच्चारिता नाही. उच्चारण वाचेनी उच्चारण नामाचं हा विषय आपला चाललेला आहे. नाम घेत असताना काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी नाहीत. उच्चारणासाठी विशिष्ट वेळ पाहिजे, विशिष्ट काळ पाहिजे अशी कोणतीही अट नाही. सर्व वेळा आणि सर्व काळ नामाला अत्यंत अनुकूल आहेत. नाम ही एक अशी साधन आहे की कोणत्याही वेळेला केली तरी चालते. पूजा या साधनेचं तसं नाहीये. कित्येक गोष्टी अशा आहेत की त्या विशिष्ट वेळेलाच करायच्या आहेत. संध्या या साधनेचं तसं नाहीये. ती प्रातःकाली करायची, माध्यानकाली करायची, सायंकाळी करायची. तिन्ही त्रिकाळ तीन वेळेला तीन काळाला ती करायची. पण नाम हे सर्व काळ करायचं. पूजा प्रातःकाळी करायची, सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर. स्नान झाल्यानंतर आपल्या ठिकाणी पवित्रतेची भावना येते म्हणून स्नान. पवित्रतेची किमान खूण स्नानामुळे आपल्याला मिळते आणि ते योग्यही आहे. स्नानामुळं बाह्य मळाचं क्षाळण होतं आणि तेवढ्यानेही आपल्याला बरंच पवित्र वाटतं. आपल्याला पूजा करावीशी वाटते आणि इतर वेळेला पूजा करायला आपल्याला अप्रशस्त वाटतं, आपण करू नाही शकत. तुम्ही कामावरून या आणि हातपाय तोंड धुऊन पूजेला बसा, तुम्हाला नको वाटेल. पूजेची एक वेळ आहे, तशी नामाची कोणती वेळ नाही. संध्याच्या वेळा आहेत, तशी नामाची कोणती वेळ नाही. वेगळ्या वेगळ्या व्रतांच्या वेगळ्या वेगळ्या वेळा आहेत. कोणत्या व्रतामध्ये फक्त संध्याकाळी पूजा करायची, तर कोणत्या व्रतामध्ये फक्त सकाळी पूजा करायची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामाच्या करता म्हणून सर्व काळ आणि सर्व वेळा या अत्यंत अनुकूल असतात. त्याला काळ आणि वेळेचं बंधन नाही. कोणताही काळ चालू असो, रात्री नाम घेऊ शकता का? घेऊ शकता. उत्तर रात्री नाम घेऊ शकता, सकाळी चालेल, दुपारी चालेल, संध्याकाळी चालेल, कोणत्याही वेळेला चालेल, कोणत्याही काळाला चालेल. तुम्ही भोजन करता आहात, नाम घेऊ शकता का? घेऊ शकता. तुम्ही स्नान करता आहात, नाम घेऊ शकता का? स्नान करत असताना विष्णू सहस्र नाम म्हणण्याचा तर संप्रदाय आहे, प्रघात आहे. भोजन करत असताना तर समर्थांनी नाम घेतच भोजन करावं असंच म्हटलेलं आहे. काम करत असताना नाम घेऊ शकता का? घेऊ शकता. चालत असताना घेऊ शकता. नुसते बसलेले असताना घेऊ शकता. कोणताही उपभोग भोगत असताना नाम घेऊ शकता का? घेऊ शकता. नामाला कोणतंच बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नामाचा उच्चार करण्यासाठी काळ आणि वेळ सदैव अनुकूल असतात. एवढंच नव्हे तर काळ आणि वेळ याच्यावर नामाचा प्रभाव पडतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नाम घेणाराही उद्धारून जातो आणि काळ देखील उद्धारून जातो, वेळ देखील उद्धारून जाते, दोघांचाही उद्धार होतो. नाम घेताना अवतीभोवतीचे जे सूक्ष्म प्राणी असतील, जंतू असतील, त्यांचा देखील उद्धार होतो अशी संतांची श्रद्धा आहे. पवित्र भावनेनी उद्धारच होणार. पवित्र भावनेनी त्याचा स्पर्श सर्वांच्या अंतःकरणाला होणारच होणार. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नाम घेणारा उद्धरून जातो आणि वेळेचा देखील उद्धार होतो, काळाचा देखील उद्धार होतो. काळ आणि वेळ या गोष्टी देह सापेक्ष अशा आहेत. देहाची आठवण की काळाची आठवण ही ओघानी आली. झोपेमध्ये देहाची आठवण गेली, काळाची आठवण गेली, वेळेची आठवण गेली. काळाचं घड्याळ हे देहाबरोबर बांधलेलं आहे, देहाबरोबरच ते चालतं. त्याची जी टिकटिक टिकटिक चालू आहे ती सगळी देह भावनेच्या बरोबर जोडलेली आहे. आणि देह भावनेच्या बरोबर काळाचं कौतुक देखील बरंच होतं. आपण वाढदिवस साजरा करतो, नुकताच तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला. काळाचं देखील कौतुक देहाच्या बरोबर होतं. देह आहे म्हणून काळ आहे, देह नसेल तर काळ नसेल. ज्या ज्या वेळेला देह भाव विवर्जित होतो तेव्हा काळ नसतो. ध्यान करत असताना देह भाव विवर्जित झालात तुम्ही, काळाची गणना संपली, काळच नसतो. झोपलेले असताना देह भाव विवर्जित झालात, देहाची भावना गेली, काळाची भावना गेली. काळाची भावना ही नेहमी देहाच्या बरोबर काम करत असते. देहाच्या भावनेबरोबर वेळेचं भान देखील अनुस्यूत असतं, सतत असतं. नाम घेत असताना जर देहाची भावना गेली तर काळाची भावना जाते. देह भाव विवर्जित जर झाला नाम घेत असताना, मन जर रामरूप झालं, जे मनाचं देहाशी साधर्म्य आहे ते रामाशी किंवा परमात्म्याशी झालं की देहाशी असलेलं साधर्म्य तुटतं. देहाशी असणारं साधर्म्य तुटलं की काळाची भावना संपते. स्वरूपानंद म्हणतात, नदी काळाचे तुटोनी बंधन, जिथे लोपले ते मी तू पण, होऊनी स्वयेचित घन आपण, स्वभावे साक्षित्वही संपले, स्वामी निजधामी चालले. कधीही स्वरूपाशी तादात्म्य पावला गेला की दिक आणि काळ यांचं बंधन संपतं, सुटून जातं. आणि देह बुद्धीवर आला की दिशेच्या काळाच्या वेळेच्या सगळ्याच्या बंधनामध्ये आपण येतो. आपण देहानी असणं म्हणजेच काळाला निर्माण करणं राहतं. देह आला की काळ आला, देह आला की स्थळ देखील आलं. साकारतेमध्ये स्थळ आहे, काळ आहे. मूळ परमात्मा अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, अशी जी मूळ स्थिती असेल त्या ठिकाणी वस्तू नाही, काळ नाही, वेळ नाही. वस्तू आली की काळ वेळ सगळं आलं, स्थळ देखील निर्माण झालं. तुम्ही बघा, एक ओसाड वाळवंट आहे, ओसाड काही नाही, मैलोन मैल जिकडे पाहाल तिकडे काही नाही, वाळवंट आहे, काही आकार नाही, डोंगर नाहीत, झाड नाही, आणि त्या वाळवंटात एका ठिकाणी एक पालवी तुम्हाला दिसली आणि हळूहळू त्याचं वृक्षात रुपांतर होतं आहे असं वाटायला लागलं. त्या निराकारतेमध्ये अचानक एक झाड निर्माण झालं. झाड निर्माण झाल्याबरोबर काळ निर्माण झाला. ते झाड निर्माण होण्याच्या आधी भूतकाळ होता. त्या निराकारतेवर एक हिरवीगार अशी दृश्याची छाया दिसायला सुरुवात झाली. त्या झाडाच्या संगतीने तिथं अजून एक झाड झालं. तिथं थोडं पाणीही होतं, गवत झालं, एक ओयासिस निर्माण झालं. मूळ ओसाड जरी होतं तरी देखील आता तो ओसाड भागच हिरवा होऊन गेला, त्याला रंग आला, रूप आलं. तुम्ही फ्लॅटचा ताबा घेता आणि तुमच्याजवळ घड्याळ वगैरे भिंतीवरचं तेव्हा नसतं, नुसत्या कोऱ्या रिकाम्या भिंती असतात. नुसती भिंत तुम्हाला पाहता येत नाही, निराकार आपल्याला पाहता येत नाही. त्या ठिकाणी एक घड्याळ जरी आणून ठेवलं तरी तुम्ही म्हणता की आता शोभा आली, आता कसं भरल्यासारखं दिसायला लागलं. का बरं? एक वस्तू तिथं आल्यावर, एक पदार्थ तिथं आल्यावर निराकाराच्या ठिकाणी एक आकार जो तुम्ही पाहू शकता असा निर्माण झाला. जन्म झाला, देह आला, मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे, ती चळवळीचे नि लोभे आला म्हणती, लगेच आला. आणि त्याच्या आधीच्या क्षणाला तो नव्हता. व्यक्ती आली, वस्तू आली, पदार्थ आला की काळाची गणना सुरू झाली. आणि व्यक्ती गेली की त्या व्यक्तीच्या बाबतची काळाची गणना संपली. काळ पुढे गेला पण जन्म अमुक अमुक, मृत्यू अमुक अमुक लिहून ठेवलं फोटोच्या खाली. त्याच्या आधीचा काळ, ते असण्याचा काळ आणि त्यांच्या नंतरचा काळ असा उगीच निर्माण झाला. वास्तविक काळ हा अखंड आहे, काळाला कोणताच भेद नाही, जसा आहे तसा आहे, सतत चालू आहे. काळ ही तेवढाच निर्गुणच, निराकारच असा आहे. पण वस्तूच्या सापेक्ष, व्यक्तीच्या सापेक्ष तो आकारवान होतो आणि तेव्हा वेळ देखील निर्माण होते. वस्तू आली की काळ वेळ दोन्ही झालं, वस्तू आली की स्थळ देखील निर्माण झालं. आता तुम्ही नाम घेत असताना, ध्यान करत असताना देह आहे पण देहभाव विवर्जित झाला, काळ संपला, काळाची भावना संपली. कितीतरी वेळेला आपल्याला इथं असं झालेलं आहे की स्वामीजींचं प्रवचन ऐकत होतो, प्रवचन ऐकता ऐकता इतके तदाकार झालो, इतके एकरूप झालो, इतके रंगून गेलो की जो काही वेळ आपण प्रवचन ऐकत होतो त्या वेळेचा आपल्याला पत्ताच लागला नाही. चमकून स्वामीजी घड्याळाकडे पाहायचे आणि आपल्यालाही असं वाटायचं की अरे 40 मिनिटं संपली, 45 मिनिटं संपली असं व्हायचं. वृत्ती जरी एकविध झाली तरी काळ संपतो, ही गंमत आहे. वृत्ती नाहीशी झाल्यावर तर काळ, स्थळ, वेळ संपतच, पण वृत्ती जर एकतान झाली तरी देखील काळ संपतो. आपण प्रवचनाशी एकतान झालो, काळाची जाणीव संपली. विद्यार्थी अभ्यास करत असताना जर तर म्हणतोय, अभ्यासाची गोष्ट आली, जर रंगून गेला त्या विषयात तर किती वेळ गेला समजत नाही. पूर्वी मी चित्र काढायचो, किती वेळ जायचा ते समजायचंच नाही. पाच सहा तास झालेले असायचे आणि अरे एवढा वेळ गेला असं म्हणून उठायचं, जेवायची शुद्ध नाही. मनाची शक्ती अशी आहे, वृत्तींची शक्ती अशी आहे की जर एका ठिकाणी आली तर फार मोठं काम होतं. जसं सूर्याची किरणं सगळीकडे आहेत पण एका भिंगामध्ये ती धरली आणि एकत्रित केली तर कागद देखील जाळू शकतात. वृत्ती जर एकत्रित केल्या तर काळ जाळू शकतात, वेळ जाळू शकतात. जाळू शकतात याचा अर्थ त्याचं भानच नाहीसं होऊन जातं. त्याची मोजदाद करणारं जे घड्याळ आपल्या ठिकाणी टिकटिक टिकटिक करतंय तर त्याच्याकडेच दुर्लक्ष होतं. दत्तात्रयांनी एका लोहाराला गुरु केलं. ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीये की एका राजाची स्वारी चाललेली होती. ला काम करत असताना कळलं देखील नाही. तो बाणाच्या टोकाला धार लावत होता आणि त्या धार लावण्याचं काम त्याचं एवढं चालू होतं की राजाची मिरवणूक गेली. किती लोक राजाबरोबर आले गेले, घोडदळ, रथ, पायदळ, अशा प्रकारची मोठी गर्दी, मोठा समुदाय रस्त्यावरून त्याच्या समोरून गेला पण त्याला समजलं नाही, त्याचं लक्षही नव्हतं. याचं कारण बाणाला टोक करण्याकडे त्याच्या सगळ्या चित्तवृत्ती गुंतलेल्या होत्या. दत्तात्रयांनी एकाग्रतेकरता म्हणून त्याला गुरु केलं. चित्तवृत्ती जर एक झाल्या, एकविध झाल्या तरी काळाची जाणीव संपते, वेळेची जाणीव संपते. या ठिकाणी चित्तवृत्ती नाहीशा होतात. नामाचं सामर्थ्य असं की नाम घेत असताना चित्तवृत्ती प्रथम नामाशी एकरूप होतात पण नामाचा जो भाव आहे तो भाव परमात्म्याचा असल्यामुळं निर्गुणाचा असल्यामुळं त्या निर्गुणाशी तदाकार पावण्याच्या प्रयत्नामध्ये वृत्ती फाटतात, वृत्ती नाहीशा होतात, वृत्ती शून्यता प्राप्त होते. जोपर्यंत वृत्ती शिल्लक आहेत तोपर्यंत थोडं तरी भान असेल. निदान त्या लोहाराला बाणाचं तरी, बाणाच्या टोकाचं तरी भान असेल, कारण वृत्ती होत्या फक्त एकविध झालेल्या होत्या. पण जर वृत्ती शून्यता आली तर मात्र सगळंच जगताचं भान नाहीसं होतं, देहाचं भान नाहीसं होतं, जगताचं भान नाहीसं होतं आणि त्याच्याबरोबर काळ, वेळ या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. काळ, वेळ, नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्षांचा उद्धार होऊन जातो. काळाचा देखील त्याच्यात उद्धार आहे. काळाचा उद्धार आहे याचा अर्थ जी गोष्ट वस्तुतः नाही ती काळ या कल्पनेनी आपण भावत असतो. काहीच नाहीये दिवस, रात्र, काळ, एकूण इथं आपण आणि आपल्याला इथलाच अनुभव असल्यामुळं दिवस आणि रात्र पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून तिच्या फिरण्याच्या सापेक्ष दिवस आणि रात्र होतात. जरा याच्या बाहेर जा, कुठंच दिवस नाही आणि रात्र नाही, काळ नाही. पण याच्या बाहेर जाता येत नाही तर वृत्ती नाहीशा करा, तरी देखील काळ आणि वेळ नाही. नाम घेत असताना असं घडतं की नाम घेता घेता वृत्ती एकविध होतात. वृत्ती एकविध होतात तेव्हा फक्त नाम, सच्चिदानंद स्वरूप आपण आणि सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आणि नाम ही सच्चिदानंद अशीच एक वृत्ती शिल्लक राहते. आणि मग नंतर सच्चिदानंद एवढा एकच भाव शिल्लक राहतो आणि नाम देखील थांबतं. नेहमी नाम घेत असताना बोध होताना नाम थांबतं आणि बोधात तुम्ही प्रवेश करता. नाम घ्यायलाही लागतं आणि नाम बोध देऊन थांबायलाही लागतं. नाम घ्यायचं आहे आणि नाम सोडायचं आहे बोधाच्या वेळेला. ध्यान करायचं आहे आणि आपण ध्यान करतो ही भावना एकरूपतेमध्ये सोडायची आहे. जोपर्यंत अशी केवळ भावना आहे की मी साक्षी बघू काय होते, तोपर्यंत ही ध्यान नीट होत नाही. एक वेळ कधीतरी अशी ध्यानामध्ये देखील येते की आपण ध्यान करतो आहोत ही भावना ही मागे पडते आणि ध्याता एकरूपच होऊन जातो. ध्यान करावंही लागतं आणि ध्यान करतोय ही गोष्ट विसरायला लागते ध्यानामध्ये. जो ध्यान करी मानसी तरी तू नाही त्याचे देशी. जो सारखा असा बसलाय की बघू आता काय होतंय ध्यानात, त्याला काही भिम्म होत नाही. ध्यानही विसरे तेणेशी वालभ तुझं. ध्यान करता करता वृत्ती नाहीशा होतात. वृत्तींकडे पाहणारा मी शिल्लक राहतो. तो मी देखील वृत्ती नाहीशा झाल्यामुळं साक्षी कशाचा सापेक्ष तो साक्षी राहणार, म्हणून साक्षीभाव नाहीसा होतो आणि केवळ तो शिल्लक राहतो. तेव्हा आपण ध्यानाला बसलेले आहोत हा भावही नाहीसा होतो. केवळ आपल्या शुद्ध अस्तित्वाची जाणीव तो अनुभवत असतो. नाम घेतानाही तसंच होतं. नाम घेणारा नाम घेत असतो. प्रत्येक नामाबरोबर आपण सच्चिदानंद आहोत असं पाहत असतो. हळूहळू एक सच्चिदानंद भाव शिल्लक राहतो. नाम मागं पडतं आणि सच्चिदानंद भावाशी एकरूपता पावतो आणि त्यावेळेला काळ आणि वेळ नाहीशी होतात. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही. नाम घेणारा देखील देहभाव विवर्जित होतो, उद्धरून जातो आणि काळाचा उद्धार ठरलेलाच आहे. कारण काळ ही कल्पनाच मुळी आपली आहे. काळ या नावाची कोणतीच गोष्ट नाही. जर काही असेल आत्ता या क्षणाला तर चालू वर्तमान काळ आहे. आत्ता या क्षणाला आपण आहोत हा क्षण चाललेला आहे एवढीच वस्तुस्थिती आहे. मागचा क्षण नाही, तो स्मृतीमध्ये आहे. तो गेला, तो कधीच दिसणार नाही. आणि पुढचा क्षण हा कल्पनेवर आधारित आहे. जेव्हा तुमच्या समोर एक गोष्ट येते तेव्हा चालू वर्तमान काळच येतो, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बस भविष्य काळ कोणीही पाहिलेला नाही. आपण पाहतो तो आत्ता आपल्या समोर येत असलेला काळ, तो चालू वर्तमान काळ असतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती. दोन्ही पक्षांचा उद्धार होऊन जातो. काळाचाही उद्धार होऊन जातो वेळेचा आणि नाम घेणारा जो असतो त्याचाही उद्धार होऊन जातो. हे दोन्हीही परमात्म्याशी एकरूप होऊन जातात. हे जे विलक्षण तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी सांगितले ते उच्चारणामध्ये सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, उच्चार करता करता देखील हे होतं. उच्चारिता नाही असे त्यांचे शब्द आहेत. मुखानी नाम घेता घेता काय होतं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते आपण पाहतो आहोत. असंच आपण पुढच्या वेळेला देखील पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सिंह।